आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा सभापतीपदासाठी रालोआकडून माजी सभापती ओम बिर्ला तर विरोधी पक्षांकडून काँग्रेस खासदार के सुरेश यांचा अर्ज दाखल। राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्वांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली। विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेण्यावर नीट संदर्भात केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती भर देणार। आणि T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा प्रवेश, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर। राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं लोकसभा सभापतीपदासाठी ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे। आज त्यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला। गेल्या लोकसभेतही ते सभापती होते। विरोधकांकडून काँग्रेस खासदार के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। या पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे। स्वातंत्र्यापासून आतापर्यंत लोकसभेचे सभापती एकमतानं नियुक्त झाले आहेत। यंदा दोन उमेदवार रिंगणात असल्यानं पहिल्यांदाच निवडणूक होण्याची शक्यता आहे। सभापतीपदाच्या उमेदवारावर सहमती व्हावी यासाठी सरकारनं विरोधकांशी चर्चा केली होती। केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंग आणि पियुष गोयल यांनी काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल आणि द्रमुक नेता टी आर बालू यांच्याशी चर्चा केली। राजनाथ सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही फोन करून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती। पण विरोधकांनी उपसभापतीपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्याची मागणी केली। उपसभापती पदावरच्या उमेदवाराचं नाव योग्य वेळी जाहीर करू असं सत्ताधारी पक्षानं सांगितलं, त्यामुळे सभापती पदाच्या उमेदवाराची नेमणूक एकमतानं करण्यावर सहमती झाली नाही। सरकारच्या लोकसभा सभापतीपदाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण सरकारनं उपसभापतीपद विरोधी पक्षाला द्यावं अशी मागणी सभागृहाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती। 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी सुरु आहेत। काँग्रेस खासदार गोवाल पाडवी, श्यामकुमार बर्वे, बळवंत वानखेडे, भाजपाचे खासदार अनुप धोत्रे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांनी आज शपथ घेतली। काँग्रेस खासदार शोभा बच्छाव, भाजपा खासदार स्मिता वाघ यांनी मराठीतून शपथ घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्लिशमधून शपथ घेतली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल 266 खासदारांनी शपथ घेतली होती। आज दुसऱ्या दिवशी उर्वरित खासदार शपथ घेत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1975 देशात लागू करण्यात आलेल्या राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना आदरांजली वाहिली आहे। सर्व भारतीयांना सन्माननीय असणाऱ्या संविधानाला अपमानित करत काँग्रेसनं जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे। आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 7वी अर्थसंकल्पपूर्व बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली। विविध व्यापार आणि सेवा पुरवठादार प्रतिनिधींबरोबर सीतारामन यांनी सविस्तर चर्चा केली। या बैठकीला केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंता नागेश्वरन, वित्त सचिव टी व्ही सोमनाथन तसंच आर्थिक व्यवहार विभागाचे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते। अस्तित्वात असलेल्या दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी आणि सेवेत सातत्य राखण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं आज 96,000 कोटीहून अधिक रकमेच्या दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु केलाय। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी शिक्षण मंत्रालयानं गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक काल झाली। विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेणं हे समितीचं पहिलं प्राधान्य असून त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाईल असं समितीचे अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं। विद्यार्थ्यांचा तणाव आणि समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक मजबूत प्रणाली स्थापन करण्याचा समितीचा विचार असल्याचं ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली. परीक्षेतल्या गैरव्यवहारांना आळा घालून कार्यक्षमता सुधारणं, सुरक्षेच्या नियमावलीत सुधारणा तसंच संस्थेची रचना आणि कार्यपद्धतीचं पुनरावलोकन करण्याची शिफारस करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली. नीट यूजी प्रवेश परीक्षेतल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं बिहार, गुजरात आणि राजस्थानमधली 5 प्रकरणं हाती घेतली आहेत. सीबीआयनं गुजरात आणि बिहारमध्ये प्रत्येकी 1 तर राजस्थानमध्ये 3 प्रकरणं हाती घेतली असून महाराष्ट्रातल्या लातूरमधल्या प्रकरणाची चौकशी सीबीआय हाती घेण्याची शक्यता आहे. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर पेपरफुटी प्रकरणी असून इतर 4 प्रकरणं तोतया उमेदवार तसंच उमेदवार स्थानिक अधिकारी आणि निरीक्षकांचा समावेश असलेल्या फसवणुकीची असल्याचं ते म्हणाले. व्यावसायिक मेसेज किंवा कॉलवर नियंत्रण मिळवण्याची सुविधा मोबाईल अॅप किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून देणं ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं मोबाईल कंपन्यांना अनिवार्य केलं आहे. ग्राहकानं जर त्याच्या कॉलचा तपशील आणि इतर माहिती नोंदवण्याची परवानगी दिली तर तक्रार नोंदणीचा तपशील आपोआप नोंदला जाईल अशी सोय करण्याची सूचना देखील ट्रायनं दिली आहे. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी 2 जुलै रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. 3 जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 5 जुलैपर्यंत आहे. 12 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळात मतदान होईल. मनीषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्ला दुराणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं ही निवडणूक होत आहे. नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचलाय. गेल्या 5 दिवसात धुळे आणि नंदुरबारमध्ये मोसमी पावसाचं आगमन झालं. मध्य प्रदेशातला काही भाग, अर्ध्याहून अधिक गुजरात, छत्तीसगडमधले नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झालाय. झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यातल्या इचाबार इथून बंदी असलेल्या कम्युनिस्ट पक्षापासून फारकत घेतलेल्या तृतीय संमेलन प्रस्तुती समिती या प्रतिबंधित गटाच्या 7 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या माओवाद्यांकडून 2 बंदुका आणि काही कागदपत्रं जप्त केल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ पोहोचलेत. आज झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीनुसार अफगाणिस्ताननं बांगलादेशला 8 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला आणि उपांत्य फेरीत जाण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं. उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना गुरुवारी सकाळी 6 वाजता आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामना त्याच दिवशी रात्री 8 वाजता होईल. नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताननं फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकात त्यांनी 115 धावा केल्या. पावसामुळे खेळात व्यत्यय आल्यानं बांगलादेशला 19 षटकात 114 धावांचं आव्हान देण्यात आलं. पण 17 षटकं आणि 5 चेंडूत बांगलादेशचा संपूर्ण संघ 105 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानचा 4 गडी टिपणारा नवीन उलहक सामनावीर ठरला. काल झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केलं होतं. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघानं 206 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मानं त्यात 92 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर खेळायला आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 181 धावाच करू शकला. कर्णधार रोहित शर्मा सामनावीर म्हणून मानकरी ठरला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा सभापतीपदासाठी रालोआकडून माजी सभापती ओम बिर्ला तर विरोधी पक्षांकडून काँग्रेस खासदार के सुरेश यांचा अर्ज दाखल. राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्वांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली. विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेण्यावर नीट संदर्भात केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती भर देणार. आणि टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा प्रवेश, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.